हरे कृष्ण. या ठिकाणी भागवत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. त्या ठिकाणी आपण हा नववा स्कंद पाहत आहोत आणि या नवव्या स्कंदामध्ये आपण काल पाहिलं राजा हरिश्चंद्रची कथा फार सुंदर वर्णन केलं प्रभूजींनी. त्यानंतर हरिश्चंद्रचा पुत्र रोहित याच्या वंश परंपरेचं वर्णन इथून पुढे केलं आहे. तर वास्तविक पाहिलं तर भागवत मध्ये अशा बऱ्याच ठिकाणी वंश परंपरेचं वर्णन येतं. चौथ्या स्कंदामध्ये येतं, ह्या स्कंदामध्ये पण आहे, बऱ्याच वेळा त्याचं वर्णन केलं आहे. त्या ठिकाणी भागवतम हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ म्हणजे साक्षात शब्द ब्रह्म आहे. त्याचबरोबर हा ग्रंथ म्हणजे साक्षात भगवंतांचं स्वरूप देखील आहे. जसं आपले आचार्य म्हणतात, जसं आपण भगवंतांचं दर्शन घेतो त्या दर्शनामध्ये आपण भगवंतांचं चरण पाहतो, नंतर भगवंतांच्या पोटऱ्या पाहतो, मांड्या पाहतो, छाती वक्षस्थळ पाहतो. आणि त्या पद्धतीनं भागवतम हा ग्रंथ देखील भगवंताच साक्षात एक स्वरूप आहे. आचार्य असं वर्णन करतात, भागवतमचे पहिले दोन स्कंद म्हणजे भगवंतांचे चरणकमल आहेत. म्हणून प्रभुपाद सांगायचे की भागवतम अध्ययन देखील आपण अशा प्रकारेच केलं पाहिजे, सुरुवात पहिल्या स्कंदापासून शेवटपर्यंत केलं पाहिजे. अर्थात भागवतम हे कुठून तुम्ही चाकलं तरी ते गोड लागणार आहे, पण सुरुवात अशी केली पाहिजे. त्यानंतर तिसरा आणि चौथा स्कंद म्हणजे भगवंतांच्या मांड्या आहेत. पाचवा स्कंद म्हणजे भगवंतांची नाभी. सहावा स्कंद म्हणजे भगवंतांचं वक्षस्थळ छाती आहे. त्यानंतर सातवा आणि आठवा स्कंद म्हणजे भगवंतांचे बाहू अर्थात हात आहेत. आणि आत्ता चाललेला जो स्कंद आहे तो म्हणजे नववा स्कंद म्हणजे भगवंतांचा कंठ आहे. आता आपला हा भागवत चर्चा इतक्या दिवसापासून आपण भगवंतांच्या कंठापर्यंत पोहोचलो आहोत आणि इथून पुढे भगवंतांचा चेहरा म्हणजे दहावा स्कंद त्याचा आपण इथून पुढे अध्ययन करणार आहोत, पाहणार आहोत त्याविषयी. आणि मग नंतर अकरावा स्कंद म्हणजे भगवंतांचं ललाट पटले किंवा कपाळ आहे आणि बारावा म्हणजे भगवंतांचं शिर किंवा मस्तक आहे. तर अशा प्रकारे भागवतची रचना केली आहे. म्हणून भागवतम हा ग्रंथ हा भले त्यामध्ये कुठं परंपरा येतील, वंश परंपरा येईल, कुठं प्रार्थना येतील, कधी काय म्हणतो की आता थोडा चॅप्टर स्क्रिप्ट करू आपण पुढे जाऊया कारण ते वंशवळीन हे आता काय करायचं असं, पण तसं नाहीये. एकदा प्रभुपाद हरिशौरी प्रमाण म्हणाले की फोर बुक इनअप म्हणजे चार पुस्तकं पुरेशी आहेत सर्व तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी. थोड्या वेळ प्रभू म्हणाले चार पुस्तकं की एका पुस्तकामध्ये जरी एक जरी चॅप्टर वाचलास तरी त्याचं तो शुद्धीकरण होईल. असं करता करता प्रभू मागं मागं आले, एका चॅप्टरमधील एका श्लोकामधील एक जरी शब्द तू वाचन केलंस दररोज तरी शुद्धीकरणाला सुरुवात होते. म्हणून ह्या ज्या काही वंश परंपरा वगैरे आहेत ह्या सर्व वंश परंपरा हे निश्चितपणे आपल्या शुद्धीकरण करणारे आहेत. त्यामुळे यामध्ये कोणताही भाग स्क्रिप्ट करण्याची गरज नाही, आपण ते कंटिन्यू अध्ययन केलं पाहिजे. तर या श्लोकामध्ये आपण पाहतो की या पूर्ण अध्यायामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की कशाप्रकारे आता हे सगर पुत्र आहेत ते एका महान पुरुषाचा अपमान करतायत त्या ठिकाणी. आणि त्याच्या आधी सगराचा जन्म कसा झाला पाहिला आपण की ज्या वेळेला बाहुक हे वृद्ध होऊन जंगलामध्ये गेले, त्यांनी संपत्ती हिरावून घेतली आणि जंगलामध्ये गेले आणि त्यांची पत्नी आणि दोघे जंगलामध्ये असताना बाहुकचा मृत्यू होतो. त्यावेळेला त्यांची पत्नी ही सहमरण घेण्यासाठी तयार झाली आणि ती त्याच्या चितेमध्ये प्रवेश करत असताना त्यावेळेला ओर्व ऋषीने पाहिलं की ही स्त्री गर्भवती आहे, त्यामुळे हिनं आपलं आत्मदहन नाही केलं पाहिजे. मग त्या ठिकाणी तिला त्याला थांबवलं आणि थांबवल्यानंतर बाहुकच्या बाकीच्या पत्न्या होत्या त्यांच्या मनामध्ये एक ईर्ष्या द्वेष आलं की ही हिला आपण हिची हत्या करूया आपण, म्हणजे त्यांनी विष दिलं. अर्थात आपण पाहतो की मराठीमध्ये म्हण आहे ना की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीये. कावळा जरी किती म्हणला गायला मर 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 माझं पोट मला भरायचं आहे तू मर, तरी गाय काय मरणार नाही. तसं या ठिकाणी बाकी पत्न्यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला, तिला विष दिलं, परंतु जर भगवंतांची इच्छा नसेल एखाद्याचा मृत्यू व्हावा तर त्याचा मृत्यू होत नाहीये. राखे कृष्ण मारे कोण, मारे कृष्ण राखे कोण. जसं आपण पाहतो की ज्याला लातूरमध्ये भूकंप झाला 1995 दरम्यान काय झाला त्यावेळेला बहुतेक गणपती सीजनच झाला भूकंप तो. त्या भूकंपमध्ये आपण काही बातम्या पाहिल्या असतील की त्यावेळेला एका घरातील सर्व लोक मेली, घरात कोण शिल्लक नाहीये, पण एका जिन्याखाली त्या खोरड्यामध्ये कोंबड्या जिवंत राहिल्या. याचा अर्थ काय आहे की त्यांचा एकदम मृत्यू नव्हता. म्हणजे एखाद्यानं जरी आपलं वाईट चिंतन केलं तरी जर आपलं वाईट होणार नसेल तर होणार नाहीये, पण जर आपण दुसऱ्या वाईट चिंतन केलं त्याचा पण आपल्याला भोगायला लागतो हे आपण पुढे पाहणार आहोत. आपण दुसऱ्या वाईट चिंतन केलं त्याचा परिणाम हा आपल्याला कसा भोगायला लागतो हे आपण पुढे बघूया. म्हणजे अवमान करणं, निंदा करणं जर आपण करत असू त्याचा परिणाम आपल्याला भोगायला लागतो, पण आपला जर कोण करतंय तर आपल्याला काही फरक नाही पडत. तर या ठिकाणी हे सगर राजा आहे, त्याचं नाव सगर का, तर स म्हणजे सहित, गर म्हणजे विष, तो विषासहित त्यानं जन्म घेतला. त्यानं जन्म घेऊन परत राज्य वगैरे केलं आणि नंतर मग हा सगर राजा आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार, और ऋषींच्या आज्ञेनुसार त्यांनी असे कित्येक अश्वमेध यज्ञ केले आणि यज्ञ करता करता एक दिवस निश्चितच ज्या वेळेला एखादा साधक भक्तिमय जीवनामध्ये प्रगती करतो त्यावेळेला देवतांना खास करून इंद्रांना थोडी ईर्ष्या वाटते की बहुतेक हा व्यक्ती माझं पद घेतोय काय. ह्याच्या काळात पदाची भीती प्रत्येकालाच आहे, इंद्रापर्यंत देखील भीती आहे प्रत्येकालाच. आणि मग इंद्राने हा विचार केला की आपण अश्वमेध यज्ञ होऊन द्यायचा नाहीये, म्हणून त्यांनी तो घोडा चोरून नेला. आता हा प्रसंग चौथ्या स्कंदामध्ये पण येतो, घोडा चोरण्याचा प्रकार त्यामध्ये पण झालेला आहे. तर या ठिकाणी इंद्रने तो घोडा चोरून नेला आणि या सगर राजाचे दोन पत्नी आहेत, केशनी आणि सुमती. या दोन पत्नीपैकी सुमतीच्या पुत्रांना राजाने सांगितलं की आपला घोडा अशा प्रकारे चोरून नेलेला आहे आणि हे पुत्र अतिशय गर्विष्ठ होते. बघा फार सुंदर महत्वपूर्ण मुद्दा आहे की राजाचे पुत्र आहेत पण गर्व आहे त्यांच्यामध्ये. आणि मग या पुत्रांनी घोडा शोधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी संपूर्ण पृथ्वी चारी बाजून खणून काढली आणि मग त्यांना ईशान्य दिशेला एका आश्रम मध्ये ती घोडा बांधलेला दिसला. आता या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे की कधीही आपलं असं होतं की ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, संघर्ष भरपूर करतो गोष्ट प्राप्त करण्यासाठी, आणि मग त्या संघर्षामध्ये आपण कुणाची भावना दुखवते, कुणाला त्रास होतो हे बघत नाहीये. तर या ठिकाणी सगर पुत्र 60,000 पुत्र आहेत, या पुत्रांनी पाहिलं की तो घोडा बांधलेला आहे, हा एक साधू या ठिकाणी डोळे झाकून बसलेला आहे, याचा अर्थ त्यांनी काय लावला आपल्या मनानं की निश्चितपणे या व्यक्तीनं घोडा चोरलेला आहे आणि आता नाटक करतोस मध्ये लावायचं. म्हणजे म्हणतात ना की काहीही शहनशहा किंवा मागचा पुढे विचार न करता पटकन निर्णय देणं किंवा पटकन जज करणं की ह्याने घोडा चोरला म्हणून हे किती घातक होऊ शकतं हे आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. आणि त्यांनी काहीही विचार न करता त्या ठिकाणी असं म्हटलंय की त्यांची बुद्धी अगोदरच मरून गेली होती पूर्णपणे, कारण ते मला प्राप्त करायचे आहे एखादी गोष्ट आणि त्यामध्ये मग काही विचार होत नाही दुसऱ्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा. आणि त्यावेळेला मग हे सगर पुत्रांनी काहीही विचार न करता, काहीही विचारपूस न करता, बाबा घोडा कुणी आणला काय केलं काही न करता त्यांनी सरळ आपल्या मेहनतून तलवारी काढल्या आणि कपिल मुनीने मारा उठले. याचा परिणाम काय झाला आचार्य म्हणतायत. आता कपिल मुनी हे तर एक महान भक्त आहेत, त्यांचा त्यांना क्रोध येणं हे शक्य नाहीये. मग ते डोळे उघडल्यानंतर त्यांची राख होते 60,000 मुलांची, राखेचा ढीग तयार होतो. हे कसं काय, तर आचार्य म्हणतात त्या ठिकाणी की एका महान पुरुषाप्रती झालेला अपराध हे हा अपराध देवता देखील सहन करत नाहीत. त्यांच्या शरीरातील जो अग्नी आहे जठराग्नी तो इतका तप्त झाला, इतका तप्त झाला की त्या अग्नीद्वारेच त्यांची जळून राख झाली. त्या ठिकाणी पाहतो आपण की हे का झालं, तर लगेच जजमेंट देणं की बाबा ह्यानं असं केलं आहे, काही विचार न करता तो निर्णय देणं आणि त्याच्यावरती हल्ला करणं वगैरे अशा गोष्टी. तर आपण शास्त्रांशी अनेक उदाहरणं पाहतो की त्यामध्ये अशा प्रकारे घटना घडलेल्या आहेत, त्या घटनेमध्ये पटकन निर्णय दिल्यामुळं समस्या किती आलेल्या आहेत. सांगून पाहतो की ज्या वेळेला जरासंधनं भगवंतांच्या द्वारकेवरती 17 स्वारी केली आणि ज्या वेळेला शेवटी लास्ट वेळेला एका साईडने जरासंध युद्ध करण्यासाठी आला होता, एका साईडने कालेवन आला होता, आता भगवंतांना प्रश्न पडला काय करायचं, आणि मग भगवंतांनी कालेवन समोरून भगवंत निघून चाललेले आहेत, कालेवन भगवंतांना पाहतोय आणि भगवंताचं रूप पाहण्यात इतका तो कालेवन मग्न झाला रूप पाहण्यामध्ये तो विसरला की मी युद्ध करायला आले म्हणून आणि तिथून भगवंतांनी पळ काढला. भगवंत पळत पळत एका गुहेमध्ये गेले. आता गुहेमध्ये गेल्यानंतर भगवंतांना कोण पकडू शकतं, वायोरतापी मनसो मुनिपुंगवानम, अनेक मुनी हिमालयामध्ये वायूच्या गतीनं भगवंतांना पकडण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांना शक्य झाले नाही. हा तर एक कालेवन असुर, हा कसं काय भगवंतांना पकडणार. छोटी भगवंतांनी गुहेमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर तिथे एक व्यक्ती तो आराम करत होता त्या ठिकाणी आणि भगवंताने आपल्याला शॉल त्याच्या अंगावर टाकली आणि भगवंत त्याच्या पाठीमागे जाऊन बसले. आता हा कालेवन लगेच गुहेमध्ये प्रवेश केला आणि तो क्रोध असल्यामुळं हृदयामध्ये आता मला या कृष्णाला मारायचं आहे या क्रोधापोटी काहीही विचार न करता हा व्यक्ती कोण झोपला आहे, नक्की कोण आहे, त्याला जाग करू नंतर बघू काय, काही नाही, सगळ्यांनी लात मारली. परिणाम काय झाला, लात मारल्याबरोबर त्या व्यक्तीने डोळे उघडले आणि कालेवनला समजलं पण नाही काय झालं, त्याचे सर राग झाले त्या ठिकाणी, त्याला कळ नाही काय झालं ते तो मृत्युमुखी पडला. तर ते मुचकुंद होते. तर या ठिकाणी पाहतो आपण की अशा प्रकारे काही विचार न करता एकाला जजमेंट करणं घेणं सुरू केलं असेल असं त्याचा परिणाम हा होतो. आणि भगवान देखील हा झालेला अवमान एखाद्या सहन करत नाहीत. जसं ज्या वेळेला भगवान कृष्णांनी द्वारकेतून पलायन केलं आणि जायचं त्यांना गोलोक धामी, त्यावेळेला त्यांनी विचार केला की अरे आपले हे पुत्र आहेत, आपले सर्व नातवंड आहेत, हे आता यदुवंश फार वाढलेला आहे आणि त्यांनाही आपण घेऊन गेलं पाहिजे. तर त्यावेळेला देखील भगवंतांच्या योजनेनुसार त्या यदुपुत्रांनी नातवांनी भगवंतांच्या एका ऋषी मुनींचा अपराध केला. आणि तो अपराध काय होता, त्यांनी आपल्या सांब या मुलाला पोटाला असे भरपूर कापडं गुंडळली आणि घेऊन गेले. म्हणले की ऋषीमुनी ऋषीवर्य आमचा एक प्रश्न आहे. म्हणले काय प्रश्न आहे, ही मुलगी आहे याने मुलीला आता भविष्यामध्ये काय होईल, म्हणजे त्याला मुलगा होईल की मुलगी होईल, हे त्यांनी सांगितलं विचारलं. आणि मग त्यावेळेला ते ऋषीमुनींनी बघितलं की यांचा हा मनामध्ये त्यांना निंदा करत आले आहेत. तिने सरळ सांगितलं की या मुलीला एक मुसळ होईल म्हणून. आणि मग तेच मुसळ सर्व यदुवंशाचा नाशाचं कारण ठरलं. म्हणजे बघा, ठिकाणी भगवंत देखील हे सहन करत नाहीत एका साधूप्रती केलेला अपराध. आणि मग यानंतर आपण पाहतो की कशा प्रकारे जरी एखादा क्षत्रिय असेल, राजा असेल, चकोरी सम्राट आहे, पण तो राजा देखील साधूप्रती अपराध करत असेल, निंदा करत असेल, त्या देखील त्याचा परिणाम हा भोगायला लागतो. उदाहरणार्थ राजा वेन यांनी इतका अहाकार माजवला होता त्याच्या राज्यामध्ये की अनेक ऋषी म्हणून तो अपराध करायचा. तो म्हणायचा की तुम्ही मलाच भगवान म्हणा, नरदेव मी आहे, बाकी भगवान कोण नाही जगामध्ये, मीच भगवंत आहे. मग हे ऋषी म्हणून असं नाही झालं, त्याने केवळ असा हुंकार टाकला. ताकद किती आहे बघा हुंकारामध्ये. एक साधू पुरुषेवढी ताकद असते. हुंकारामुळं राजा वेन तिथंच जाऊन बसून झाला. म्हणून या ठिकाणी पाहतो आपण की अशा संत पुरुषाप्रती झालेला अवमान, झालेला अपमान, झालेली निंदा हे भगवान देखील सहन करत नाहीत. एवढंच काय, साक्षात गौरांग महाप्रभूंची आई सची माता महाप्रकाश लीलेमध्ये महाप्रभू सर्वांना कृष्ण प्रेम वितरित करतायत, सर्वांना प्रेम देत आहेत. आणि सची माता जेव्हा जवळ येते तेव्हा ते म्हणतात ह्याला लांब ठेवा, ही माझी आई आहे, परंतु या सची मातेनं अद्वैत आचार्यांच्या प्रती अपराध केलेला आहे. आणि अपराध तिने काय केला होता, तिला असं वाटायचं की माझा पहिला पुत्र विश्वरूप, हा विश्वरूप आचार्यांच्या घरी नेहमी जायचा आणि त्या ठिकाणी सारखं ते अध्ययन करून करून सेवन करून करून हा वैरागी बनला आणि हा संन्यास घेऊन निघून गेलेला आहे. तर हे सर्व आदर आचार्यांनी केलेलं आहे म्हणून तिच्या मनामध्ये त्यांच्याकडे थोडंसं अपराधी भावना होती. पण महाप्रभूंनी हे पाहिलं की माझी आई जरी असेल आणि जर तिने जरी अपराध केला तरी तिला देखील कृष्ण प्रेम मी देणार नाहीये, आपण तर मग कोण आहोत, किस पेड़ के हम पत्ते हैं, हम म्हणते बोलतो आपण ना. तर या ठिकाणी म्हणून वैष्णव निंदा किंवा थोर पुरुषाचा अवमान हा फार भयंकर आहे. म्हणून कोणतंही कार्य करण्यापूर्वी जजमेंट देण्यापूर्वी त्याचा पूर्ण शहनशाह केली पाहिजे तर आपण त्यात यशस्वी होऊ शकतो. उदाहरणार्थ महाभारतामध्ये पाहतो आपण की ज्यावेळी महाभारतामध्ये पाचही पांडवांना तहान लागली होती आणि एक एक पाणी आणण्यासाठी गेले पाणी शोधण्यासाठी आणि चौघांना तळ सापडलं, त्या ठिकाणी एका यक्षांना प्रश्न विचारला तुम्ही पाणी पिण्यापूर्वी मला तुम्ही काय करा, माझे प्रश्न उत्तर द्या. त्यावेळेला चारही जे पांडव आहेत, चारही म्हणजे अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांना ती उत्तर देता आली नाहीत, ते मूर्छितून पडले. म्हणून शेवटी युधिष्ठिर महाराज गेले. युधिष्ठिर महाराजांनी पाहिलं तळ आहे, आपले चार भाऊ इथं पडलेले आहेत, पण त्यांनी विचार केला की आता बहुतेक काहीतरी प्रकार घडलेला आहे आणि मग आपण पहिल्यांदा चौकशी करू काय झालं ते. आणि त्यावेळेला यक्षाने सांगितलं की हे युधिष्ठिर राजा, ही तुझी चार भाऊ आहेत, त्या भावांनी माझ्या प्रश्न उत्तर न दिल्यामुळं ते खाली मूर्छितून पडलेले आहेत, तर कृपा करून तू मला माझे प्रश्न उत्तर दे. आणि मग युधिष्ठिर महाराजांनी काही राग किंवा क्रोध प्रकट न करता, तुम्ही का मारलं माझ्या भावांना वगैरे असं काही न करता आपण सर उत्तरं दिली. नंतर मग ते पाणी पेले, त्यांना जीवन झाले, तुझे आले निघून आले. तर या ठिकाणी पाहतो आपण हे केवळ असं का घडलं, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळं युधिष्ठिर महाराज सही सलामत येथून बाहेर पडले. पण बाकीच्या केसमध्ये पटकन निर्णय दिला, झटकन घात झाला. युधिष्ठिर महाराज हे सात्विक गुणामध्ये, जो व्यक्ती रजोगुणी तमोगुण आहे त्या व्यक्तीला समजत नाही काय करायचं अशा स्थितीमध्ये, तो मग चुकीचा निर्णय घेतो. युधिष्ठिर महाराज हे सत्वगुणामध्ये असल्यामुळं त्यांनी योग्य निर्णय घेतला, त्यातून ते सही सलामत बाहेर आलेले आहेत. म्हणून आपण पाहतो की अशा प्रकारे जर महापुरुषाप्रती अपराध होत असेल तर भगवान देखील सहन करत नाहीत. याचा परिणाम काय होतो अपराध केल्याचा, तर याचा परिणाम असा होतो, याचं वर्णन स्वतः जीव गोस्वामी भक्तिसंदर्भ ग्रंथामध्ये करतायत की ज्या वेळेला वैष्णव अपराध होतो किंवा महापुरुषाप्रती एखादा अपराध होतो, अपराधी भावना येते आपल्या मनामध्ये, त्यावेळेला सर्वप्रथम जो व्यक्ती अपराध करतो त्यानं जे काही कमवलेलं पुण्य आहे किंवा त्यानं जे काही कमवलेली भक्ती आहे त्या भक्तीमध्ये पहिल्यांदा बाधा येते आणि यामध्ये त्याच्या ज्या काही पूर्वीची वाईट सवयी आहेत त्या सवयी वरती येतात निंदा किंवा अवमान झाल्यामुळं. उदाहरणार्थ आपण पाहतो, एक सुंदर कथा येते की एकदा एक कोल्हा जंगलातून थोडं गावाच्या वस्तीवरती आला होता आणि अचानक तो तिथून परत जंगलात जाताना तो एका कलरच्या भांड्यामध्ये पडतो आणि त्या भांड्यामध्ये पडल्यानंतर तो जंगलामध्ये प्रवेश करतो. प्रवेश केल्यानंतर बाकी प्राणी पाहतात, म्हणतात अरे ह्या एक वेगळाच आज प्राणी आपल्या राज्यामध्ये आलेला आहे आणि त्यांना आश्चर्य वाटतं, हा एकदम कलरफुल व्यक्ती आहे, अतिशय सुंदर दिसतोय. म्हणून त्या लोकांचं सर्वांनी स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर तो जो कोल्हा आहे त्याला वाटलं बरं झालं आज माझं नशीब उघडलं बहुतेक, सगळे लोक माझं स्वागत करतायत, माझी भावास्तुती करतायत. मग त्याने बी जरा थोडं जास्त असं कॉलर तयार करून जातो लागला जंगलामध्ये तो कोल्हा. शेवटी त्या सर्व प्राण्याने त्या कोल्ह्याला तिथला राजा बनवलं, तुम्ही आमचे राजा आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी राज्य करा वगैरे असं. ह्यालाही बरं वाटलं, मी कुठला कोण व्यक्ती अचानक राजा बनलेला आहे, आता सर्व माझ्या हातामध्ये सर्व प्रजा आहे, मी काहीही करू शकतो. हे सर्वात मोठं घातक भावना आहे की मी त्या पदावर आलो मी काही करू शकतो. भागवतमध्ये भरत महाराजांच्या कथेमध्ये फार सुंदर वर्णन येतं. तात्पर्यमध्ये प्रभुपाद लिहित आहेत की भरत महाराज देखील एक महान राजा होते, पण त्यांनी ज्या वेळेला सर्व घर दार पत्नी सोडून वनामध्ये गेले आणि आपलं भक्तिमय जीवन जगत असताना त्यांनी पाहिलं की आता मी साधू जीवन जगतोय, आता मला काही समस्या नाही आहे, पण शेवटी समस्या आली आहे. का? तात्पर्यमध्ये प्रभुपादांनी फार सुंदर वर्णन केलं, त्यांचेच आपण शब्द वाचूया आपण त्यांच्यामध्ये. तात्पर्यमध्ये प्रभुपाद लिहितात, ज्यावेळी व्यक्ती आपण जर आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि भक्तिमय जीवनामध्ये सेवेमध्ये पूर्णपणे निमग्न असल्यामुळे मी काही करू शकतो आणि असा विचार केला तर आपणाला भरत महाराज यांच्यासारखे दुःख भोगावे लागेल आणि आपल्या भक्तिमार्गामध्ये बाधा आणणारे शरीर स्वीकारावे लागेल. परमपूज्य नवीन स्वामी महाराज याविषयी म्हणतायत की भरत महाराज हे चक्रवर्ती सम्राट होते, त्यांच्यामुळे आपल्या देशाला भारत नाव पडलं. त्यांचं वर्णन भागवतमध्ये आहे. अशा व्यक्ती जर अशी अवस्था होत असेल तर आपण जर म्हणून मी बी काही करू शकतो माझ्या जीवनामध्ये तर हे फारच धोकादायक आहे. म्हणून या ठिकाणी हा जो कोल्हा आहे या कोल्ह्याला असं वाटलं की मी आता मी काही करू शकतो, मला काय प्रॉब्लेम नाही आहे, मी आता राजा बनलेलो आहे. पण झालं काय, अशा भावनेमध्ये तो राहिल्यामुळं एक दिवस पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये त्यांची एक मिटिंग बसली होती. त्या मिटिंगमध्ये सर्व प्राणी समोर होते आणि प्राणी समोर असताना अचानक बाकीची जे काही कोल्हे होते, जे साधारण कोल्हे ज्यांना कलर नाहीये असे कोल्हे समोर बसले होते आणि कोल्ह्याचा स्वभाव आहे रात्री तो कोल्हे करतो ऊ करतो असं मानवर करून कोल्हा, आणि बरोबर समोरच्या कोल्ह्याने असं ऊ केलं मानवर करून, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये आलं की अरे तर मला बी तसं करायला लागणार, मी तसं करणार आता, नाही नाही मी राजा मी कसं करणार, ह्या लोकांना माहित नाही मी कोण आहे ते. पण शेवटी तो स्वभाव जो आहे ना तो वरती आला आणि मग त्यांना देखील ऊ करून आरोळ ठोकली. मग सगळ्यांना समजलं हा देखील एक कोल्हाच आहे. तर हे उदाहरण देऊन राधा गोपीनाथ तू सांगतायत, आपण देखील भक्तिमय जीवनामध्ये आल्यानंतर आपण देखील आपला बाह्य पेहराव बदलतो, आपले कपडे बदलतात, आपली वेशभूषा बदलते, आपल्या गळ्यातील सोन्याचे जाऊन कंठीमाळ येते, धागा येतो. पण हे बाह्य पेहराव बदलल्यानंतर आपण भक्त बनू ही गॅरंटी नाहीये. ते म्हणतात ना की माथेर तिलक गलेर माला येतो हे कलेर चेला. तिलक लावलाय फासलाय पूर्ण आणि एका बहिणा म्हणलं की सार गाय मखिले तिलक गौर मिलेना. एका बहिणात आचार्य म्हणतायत तुम्ही सर्व अंगाला जर तिलक माखला तर तुम्हाला गौर मिळणार नाहीत, आचार्य म्हणतायत. एवढं सोपं नाहीये. तर या ठिकाणी ज्या वेळेला आपण असं अनेक वर्ष भक्तीमध्ये गेल्यानंतर पण ज्या वेळेला अशा प्रकारे एका संतांचा अवमान होतो आपल्याकडून अपराध होतो त्यावेळेला आपण देखील ऊ करतो, म्हणजे आपल्या पूर्वीच्या वाईट सवयी 10 वर्षानं 20 वर्षानं बाहेर येतात परत आणि आपल्याला मग समजतं की मी तो भक्त नाहीये, माझा अजून फार मला अजून संघर्ष करणं बाकी आहे. तर हे या ठिकाणी भक्तिसंदर्भ ग्रंथामध्ये जीव गोस्वामी म्हणतायत की हे केवळ ह्या वाईट सवयी वरती का येतात, याचं कारण काय, तर ते म्हणतात की जे भगवान ऋषिकेश आणि त्यांच्या भक्ताची निंदा करतात ते 100 जन्मात जोडलेल्या पुण्याचा नाश निश्चित करतात. 100 जन्मात एक जन्म नव्हे 100 नाश करतात पूर्णपणे. आणि असे लोक कुंभीपाक नरकात खितपत पडतात आणि सूर्यचंद्र असेपर्यंत ते चिड्यांचे भक्ष्य होतात. म्हणून भगवान विष्णूंचा आणि त्याच्या भक्तांचा द्वेष करणाऱ्या अधम व्यक्तीचे मुखही मनुष्याने पाहू नये आणि अशा लोकांची संगत कधी करू नये. या संदर्भामध्ये आपल्याला जीव गोस्वामी भक्तिसंदर्भ ग्रंथात भागवतातील एक श्लोक सांगतायत, निंदम भागवतम श्रवणस्तस्य जनसेवा ततो नापेति य सो अपि याथद्य सुकृत अच्युतः. जो भगवंतांची किंवा त्यांच्या भक्ताची निंदा ऐकून तिथून तात्काळ निघून जात नाही त्याची भक्तिमार्गात प्रगती न होता त्याचा पुण्याचा क्षय होतो. त्याचबरोबर भगवान शिवांना शिवांची पत्नी सतीदेवी ती देखील सांगते भागवतमध्येच आहे की कर्णोपिधाय निर्याद कल्प्य ईशे धर्मावित सूर्य निभृणस्माने. छिंदन प्रसर हा ऋषित समसती प्रभुश्चेत मनुसनपी तो विसृजेत धर्म हा। जर कोणी स्वेच्छाचारी व्यक्ती धर्मरक्षक स्वामीची निंदा करत असेल तर त्याला दंड दिला पाहिजे। त्याला दंड देण्या शक्ती नसेल तर मनुष्याने कान बंद करून तिथून तात्काळ निघून गेले पाहिजे। तथापि शक्ती असेल तर त्या निंदकाला बलपूर्वक बांधून त्याचं अमंगल दुष्ट जीवा कापून टाकली पाहिजे आणि त्याचा वध केला पाहिजे। तदनंतर अशा पापांना थांबवण्यासाठी त्याने स्वतःचा प्राण देखील दिला पाहिजे। त्या ठिकाणी अशा परखड भाषेमध्ये वैष्णव निंदा आणि वैष्णवांचा अपमानाविषयी वर्णन केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी पाहतो आपण, आपल्या वाटतं कधी कधी की मला परत वाईट सवयी का घडतात, माझ्या जीवनामध्ये परत वाईट विचार का येतो, याचं कारण आपणच आहोत। कारण आपण या ठिकाणी अशा प्रकारे वैष्णवनिंदा किंवा वैष्णव अपमान करतो, यामुळे हे आपल्याला त्याचा परिणाम भोगायला लागतो। म्हणून या ठिकाणी शास्त्रामध्ये आपण पाहतो की कोणत्याही पापाला हा प्रायचित्त आहे, त्यातून बाहेर निघू शकतो, भले कोणतेही पाप असो त्यातून बाहेर निघू शकतो। म्हणून या ठिकाणी हे जे वैष्णव निंदेविषयी हे जे वर्णन आहे त्याविषयी मग काय कसापर्यंत बाहेर निघायचं, या ठिकाणी कोणीही शुद्ध नाहीये। ह्या जगामध्ये आपण जीवन जगत आहोत याचा अर्थ काय, याचा अर्थ आपण अशुद्ध आहोत। जर आपण 100% शुद्ध असू तर आपण या जगात आज नसतो, आपण भगवंतमान गेलो असतो, हेच प्रमाण आहे। कोणी म्हणत नाही की धुत्याचा अंधार का शुद्ध नाहीये, स्वच्छ नाहीये, प्रत्येकामध्ये हे असे काही दुर्गुण आहेतच। म्हणून या ठिकाणी असा जो अपराध होतो त्या अपराधामध्ये आपण स्वतःला कसं वाचवायचं, यातून कसं आपण मुक्त व्हायचं, याचं वर्णन चैतन्य महाप्रभू चैतन्य चरित अमृत ग्रंथामध्ये मध्य लिलेमध्ये 15 अध्यायामध्ये वर्णन करतायत की ज्याला महाप्रभू हे जगन्नाथपुरीमध्ये राहायचे आणि सार्वभौम भट्टाचार्यांच्या घरी प्रसाद घ्यायचे आणि एक दिवस प्रसाद घेतेवेळी त्या ठिकाणी सार्वभौम भट्टाचार्यांना म्हणतायत, हे महाप्रभू तुम्ही तो ईश्वर मुई शुद्र जीव छार एक ग्रास माधुकरी करह अंगीकार। ते म्हणतात की तुम्ही साक्षात भगवंत आहात आणि मी केवळ एक शुद्र पापी जीव आहे, म्हणून कृपा करून माझ्या घरी माधुकरीप्रमाणे अन्नाचा थोडा भाग स्वीकार करावा। त्यावेळेला सार्वभौम भट्टाचार्यांचे ते संयुक्तिक कथन ऐकून महाप्रभू हसले। महाप्रभू काय म्हणाले, एतशुनी हासी प्रभू वसिल भोजने जगन्नाथेर प्रसाद भट्ट देन हर्ष मने। महाप्रभू हसले आणि ते घरामध्ये घेऊन भोजनासाठी बसले। बसल्यानंतर सार्वभौम भट्टाचा मोठा आनंद झाला, त्यांनी चैतन्य महाप्रभूंना जगन्नाथांचा महाप्रसाद प्रथम प्रदान केला। त्यानंतर जी घटना घडते ती फार विचित्र घटना घडलेली आहे त्यांच्या घरामध्ये। तर होतं काय की हे न काले अमोघ भट्टाचार्य जामाता कुलीन निंदकत आहे शाटी कन्यार भरता। सार्वभौम भट्टाचार्यांचा एक जावई होता, त्याचे नाव अमोघ असे होते। तो भट्टाचार्यांच्या शाटी नावाच्या कन्येचा पती होता। तो उच्च ब्राह्मण कुळात जन्मला होता, परंतु तो दुसऱ्याशी दोष पाहणारा आणि मोठा निंदक होता। या ठिकाणी ब्राह्मण आहे, उच्च कुळात जन्म घेतलेला आहे, पण निंदा करण्याची भावना आहे। त्यानंतर दोष पाहण्याची वृत्ती आतमध्ये आहे। म्हणून हा चार वर्ण चार आश्रम ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ संन्यास मी त्या आश्रम मध्ये आहे म्हणून मी शुद्ध भक्त असा प्रकार नाही या ठिकाणी दिसतो आपल्याला। की ब्राह्मण असून देखील मनामध्ये दोषी भावना आहे, द्वेषी भावना आहे, निंदेची भावना आहे। आणि मग ज्या वेळेला महाप्रभू प्रसाद घेत आहेत त्यावेळेला अमोघची इच्छा होते की भगवंतांना पाहण्याची इच्छा होते। आणि मग अमोघ त्या ठिकाणी अमोघ त्याची अनुमती नव्हती तरी पण तो त्या ठिकाणी येऊन उभा राहतो पाहण्यासाठी कसा महाप्रभू प्रसाद घेत आहेत। आणि मग त्यावेळेला ते हो यदी प्रसाद देते हैल आन मन अमोघ आसी अन्न देखी करये निंदन। प्रसाद वाढते वेळी त्याचे काहीसे दुर्लक्ष झाले, ती संधी साधून अमोघ आत आला आणि त्यातील अन्नाची रास पाहून तो निंदा करू लागला। सार्वभौम भट्टाचार्यांनी पाहिलं की हा आपला जावई निंदा करतोय म्हणून ते काटीगुण बसले होते दरवाजापाशी की ह्याला आत सोडायचं नाही म्हणून। पण झालं असं की सार्वभौम भट्टाचार्य हे प्रसाद आणण्यासाठी आतल्या रूममध्ये गेले, तेवढ्या वेळेमध्ये लगेच तो आतमध्ये आला अमोघ। आणि आल्यानंतर हा आमो काय करतो, तो सरळ निंदा सुरू करतो महाप्रभूंची. आमो काय म्हणतो, एई अन्य तृप्त हय दशे बारा जन, एकला संन्यासी करे एतेक भक्षण. आमोक म्हणतो की अहो, हे इतके अन्न 10-12 लोकांना संतुष्ट करण्यास पर्याप्त आहे, परंतु हा एकटा संन्यासी हे सर्व अन्न खाऊ लागलाय. ही अमोकने निंदा केली. अमोकचे हे निंदाजन्य शब्द ऐकून सावन भट्टाचार्यांनी बोलून त्याची दृष्टी टाकली, तेव्हा त्याचा मनोभाव ओळखून अमोकने तिथून पळ काढला, तिथून अमोक पळून गेला. पण भट्टाचार्य शांत बसले नाहीत. भट्टाचार्य काय केलं, भट्टाचार्यांनी काठी घेऊन अमोकला मारा देण्यासाठी त्याच्या मागोमाग धावले. तथापि अमोक तिथून वेगाने पळून गेला, त्याला पकडणे सावन भट्टाचार्यांना शक्य झाले नाही. आणि मग त्यावेळेला सावन भट्टाचार्य फार नाराज झाले. ते म्हणायला लागले की आपल्या जावयाला शिवाशाप देत ते परत माघारी आले आणि त्यांनी केलेली निंदा ऐकून चैतन्य महापुरू हसू लागले. महापुरूंना काही वाटलं नाही, त्यांना हसू आलं की सावन भट्टाचार्य त्याचा पाठला केलेला आहे, तो निंदा करून निघून गेला. पण भगवंतांना काही वाटलं नाही. आणि मग नंतर या ठिकाणी शाटीची आई म्हणजे सावन भट्टाचार्यची पत्नी ही देखील दुःखी होते. असं वर्णन केलंय की जेव्हा शाटीच्या आईने या घटनेविषयी ऐकले तेव्हा ती माता आणि छाती बडवून घेऊ लागली आणि शाटी विधवा हो असे ती वारंवार म्हणू लागली. म्हणजे बघा या ठिकाणी किती वैष्णव निंदा हे एका शुद्ध भक्ताला सहन होत नाहीये. शाटीची आई ती माता बिचारी छाती बडवून घेऊ लागली, म्हणले की माझा लेख जरी विधवा झाली चालेल, पण त्याला काहीतरी पनिशमेंट झाली पाहिजे अमोकला. आणि मग नंतर या दोघाही पतीपत्नी दुःख पाहून चैतन्य महापुरून त्यांनी सांत्वन केले आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रभूंनी अति संतुष्ट होऊन तिथून भोजन केले. भोजन केल्यानंतर सावन भट्टाचार्य त्यांना तांबूल वगैरे दिलं, हस्तमुख प्रक्षालन झालं. आणि नंतर महाप्रभू हे त्यांच्या निवासस्थान निघाले होते, तर भट्टाचार्य त्यांच्याबरोबर निघाले त्यांना सोडण्यासाठी. आणि गेल्यानंतर त्यांनी त्यांना दंडवत प्रणाम केला आणि म्हणाले की हे महाप्रभू, निंदा करी ते तोमा आणि निजे घरे, एही अपराध प्रभू क्षमा करे मोरे. हे महाप्रभू, की मी आपली निंदा घडण्यासाठीच या ठिकाणी तुम्हाला बोलवलं होतं, तर माझ्याकडून घोर अपराध झालाय, मला क्षमा करा. तर त्यावेळेला महाप्रभू म्हणतायत की असं काही नाहीये, तुम्ही काही अपराध नाही केला. प्रभू कहे निंदा न हे सहज कहिलं, ह्या ते तोमार किंवा अपराध हैलं. महाप्रभू म्हणाले, अमोक जे काही बोलला ना ती निंदा नाहीये, ती योग्यच आहे, यात तुमचा काही दोष नाहीये, तुमचा काही अपराध नाहीये. या ठिकाणी महाप्रभूंनी ती निंदा स्वीकारली नाही, कारण ती त्यांच्याप्रती केली निंदा होती. पण जर एका भक्ताप्रती निंदा झाली असेल तर भगवंत हे कधी स्वीकार करत नाहीत. आपण मागील अध्यायामध्ये पाहिलं, अंबरीश महाराजाप्रती झालेला अपराध भगवंतांनी सहन नाही केला, या ठिकाणी भगवंताप्रती केला अपराध भगवंत सहन करतायत. आणि मग नंतर हे निवासस्थान महापूर निघून गेले. निघून गेल्यानंतर पुन्हा गोपीनाथ आचार्य हे सावन भट्टांच्या घरी आलेले ते, आणि त्यांनी मग ती बातमी महापूर सांगितली की महाप्रभू, आज हे सावन भट्टाचार्य आहेत ते विचार करतायत की केवळ आमच्यामुळं महापूर निंदा झालेली आहे, म्हणून दोघाही पती पत्नींनी उपवास केलेला आहे आणि त्यांचा जावई जो आहे अमोघ अमोलकील कॉलर अर्थात पटकीचा रोग झालेला आहे. आणि सावन भट्टाचार्य म्हणतायत की माझी मुलगी विधवा झाली चालेल, पण मी त्याला सोडणार नाहीये, अशा भावनेमध्ये ते रुदन करतायत. आणि मग त्यावेळेला ज्या वेळेला महाप्रभू ऐकतात की अमोघला पटकीचा रोग झालेला आहे, त्याला महापूर्ण सहन होत नाहीये, महाप्रभू म्हणतात की बापरे काय झाला प्रकार हा. आणि मग महाप्रभूंनी लगेच तिथून पळत पळत अमोघला भेटायला गेले. आणि अमोघला भेटल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रभू अमोघला म्हणतायत की वास्तविक पाहिलं तर तुझ्याकडून काहीही अपराध झालेला नाहीये. हा, त्यावेळी महाप्रभू म्हणतायत की जेव्हा कोणी भगवंताचा अपराध करतो तेव्हा ते कर्म तात्काळ त्याचं फळ देतं, अपराध झाला त्याचं फळ लगेच मिळतं. अर्थात आपल्याला असं वाटेल की श्रीवास ठाकूरांच्या घरी ज्याला गोपाल चापाल्यांनी अपराध केला होता, त्याने काहीतरी कालीचं अन्न ठेवलं होतं, त्या लगेच त्याला त्रास झाला, त्याचं फळ त्याला भोगायला लागलं, किंवा गोपाल चक्रवर्तींनी हरिस्थापनेप्रती अपराध केला हरिनामाविषयी सांगताना, त्या लगेच त्याचं नाक गळून गेलं. पण आता आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेला माझ्याकडून अपराध होतो त्याला मला काही त्रास होत नाही, माझी भक्ती चालू आहे, माझी साधना चालू आहे, मी सर्व करतोय असं वाटतं. त्यामुळे कदाचित आपण अधिक अपराध करण्यास बळी पडतो, पण त्याचा परिणाम लगेच आपल्याला बघायला मिळतो. काय होतो परिणाम? पहिल्यांदा आपली हरिनामाची टेस्ट कमी होते, हा त्याचा पहिला परिणाम आहे अपराध झाल्या. तर या ठिकाणी महापुरुष म्हणतात तात्काळचं फळ मिळतं, पण आपण रजोगुण आणि तमोगुणात असल्यामुळे त्याचं फळ आपल्याला कळत नाहीये काय झालं ते. जर सात्विक गुण असेल ना लगेच कळतं की माझी आता नामरुची कमी झालेली आहे, कुठंतरी अपराध झालेला आहे. आणि मग या ठिकाणी महाप्रभू अमोघला म्हणतायत की हे अमोघ, तुझे हे काय केलेलं आहेस, तू ज्या मुखाने निंदा करतोयस, ज्या मुखाने तू विष प्राशन करतोयस, कारण निंदा करणं म्हणजे विष प्राशन केल्याप्रमाणे आहे, तर तू त्याच मुखानं अमृत प्राशन कर. ज्या मुखानं तू वैष्णव निंदा करतोस त्या मुखानं तू वैष्णवांची स्तुती कर, त्यांचं गुणगान कर, त्यांच्याविषयी चांगलं गुणगान कर, त्यांचे चांगले दोष न पाहता सद्गुण पहा वैष्णवांचे, हे तू करत राहा. आणि जर तू अशा प्रकारे कार्य केलंस तर निश्चितपणे तू यातून बाहेर निघू शकतो. आणि महापुरुष म्हणतायत, अजून एक खोडे महापुरुष म्हणतात की भले तुझी काही योग्यता नसेल तरी पण तू सार्वभौम भट्टाचार्य संबंध असल्यामुळं, त्या जावय असल्यामुळं माझं हे कर्तव्य आहे तुला उद्धार करणं, माझं कर्तव्य आहे. कारण एखाद्या भक्ताच्या घरचं जरी मांजर जरी असेल तरी ते मला प्रिय आहे, कारण त्या मांजरांना भक्ताचा आश्रय घेतलेला आहे. जसं आम्ही काल चर्चा करत होतो रात्री प्रसाद घेताना राघवरंजन पण बरोबर, त्यांनी फार सुंदर मुद्दा सांगितला की आपल्या आश्रमात गेली मांजर आहे आणि हे मांजर इतका चांगलं भक्त आहे की ते केवळ कृष्ण प्रसाद ग्रहण करतं. सकाळी दररोज मंगलभोगचा प्रसाद, थोडं रबडी हलवा, नंतर संध्याकाळची पुरी, चपाती, भाई सगळं मिळतं त्याला खायला. आणि मांजर कोणाची निंदा करत नाही, शांतपणे बसून राहतं त्या ठिकाणी. त्याचं कोणी मारा उठलं मांजरला तरी त्याचं गपचूप बसतं, असं त्याचा प्रतिकार करत नाही, लगेच पंजा मारत नाही, काय नाही, शांत बसतं. तर ते सांगते हे मांजर देखील निश्चित भोगदमात जाईल, कारण ती कोणी निंदा करत नाहीये. आणि हरनाम ऐकते दररोज, काही काही दर्शनाला वरती येतं, मंदिरमध्ये येतं, मग काय त्याचं किती भाग्य आहे त्या म्हणजे मांजराचं, त्याला बोलता येत नाही चांगली गोष्ट आहे, कारण निंदा होत नाही कमीत कमी. तर या ठिकाणी महापुरुष म्हणतायत अमोक, भले तू अपराध केला असेल पण तू भट्टाचार्यांचे संबंध असल्यामुळे, जावय असल्यामुळे माझंही कर्तव्य आहे तुझा उद्धार करणं. आणि मग त्यावेळेला महापुरुष त्यांना म्हणतायत म्हणून तू काय कर, ज्या मुखाने निंदा केली त्या मुखानं तू काय कर, भक्तांची स्तुती कर, त्यांचं गुणगान कर, नंतर त्यातून मुक्त होऊ शकतो. म्हणून म्हणलेलं आहे की एके बाजूला एक आहे पापी वृत्ती, म्हणजे एखाद्या मनात पाप येतं, एका बाजूला आहे अपराधी वृत्ती, अपराध करणं, ह्यामध्ये फार मोठा फरक आहे. एक वेळ पापी चालेल, एखादा पापी चालेल त्या पापीचा भगवंत उद्धार लगेच करतात, अशी कित्येक उदाहरणं शास्त्रामध्ये आहेत. पण वैष्णव अपराधी म्हणजे काय, एक फार सुंदर उदाहरण दिलं प्रभूजींच्या प्रवचनामध्ये की पापी वृत्ती म्हणजे काय, की तुम्ही कार चालवताय आणि पाऊस पडतोय आणि ड्रायव्हिंग करायचा पाऊस असल्यामुळं त्या गाडीला गती नाही आहे, गाडी हळू चाललेली आहे, त्याची गती फार कमी आहे, आणि पावसामुळं ते काचवरती व्हायपर चालतोय आणि व्हायपर चालल्यामुळे ते काच स्वच्छ होते आणि तुम्हाला थोडा रस्ता दिसतोय, पुढं रस्ता पूर्ण क्लिअर नाही आहे पण थोडा रस्ता दिसतोय, तुम्ही चालताय पण तुमची गती कमी आहे, ही झाली पापी वृत्ती. हृदयामध्ये पाप आहे त्यामुळं भक्तीमध्ये गती येत नाही आहे, पण ऑन द वे आहे, ऑनलाईन आहे, बाजूला तर गेला नाही, तर हे एक वेळ चालेल. पण अपराधी भावना म्हणजे काय, अपराधी भावनामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही ड्रायव्हिंग करताय, तुम्हाला गती भरपूर आहे, तुम्ही चालवताय, गतीने गाडी चालवताय, भक्ती प्रगती करताय वगैरे, पण एखादा बाजूला आलेला आहे तो तुमच्या पुढे चाललेला आहे, मग तुम्ही काय केलं पाहिजे, आपली गती वाढली पाहिजे ना, पण ते होत नाही त्या ठिकाणी अपराधामध्ये, ते होत नाही. आपण काय करतो माहिती आहे का, की तो आता बाजूला आलाय ना त्याला धक्का द्यायचा, परत त्याला धक्का देऊन त्याला बाजूला करायचं, त्याला डॅमेज करायचं पूर्णपणे. पण होतं काय त्यामध्ये, प्रभू सांगितलं प्रभूजींनी की या घटनेमध्ये जर आपण दुसऱ्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण देखील डॅमेज होतो, आणि दोन्ही गाड्या काय होतात, गॅरेजला जातात, गॅरेजला जातात, दोन्ही गाड्या गॅरेजला उभ्या असतात, परत रस्ता पण गेला, प्रवास संपला, दोन्ही गाड्या गॅरेजला उभ्या असतात, का, डॅमेज केल्यामुळं. जर तुम्हाला भक्ती प्रगती करायची असेल तर डॅमेज नाही, तुमची गती वाढवा, पुढे तुम्ही पुढे जावा, काही हरकत नाहीये, परंतु डॅमेज केलं तर मग दोघांची गती थांबली, दोघांचा प्रवास थांबला त्या ठिकाणी. म्हणून म्हणलेलं आहे की अपराध म्हणजे डॅमेज करणं, पाप म्हणजे ठीक आहे थोडंफार तुझी गती कमी असेल पण पुढे जाणार निश्चितपणे तो, अपराध म्हणजे अशी भावना. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, त्या अभंगामध्ये ते म्हणतात, आपण बऱ्याच वेळा तो अभंग म्हणला मी, ते म्हणतात की पापाची वासना नको जाऊ डोळा, त्या होणी आंधळा बराच मी, माझ्यामध्ये पापाची वासना नको आहे त्याविषयी मी आंधळा असलेला बरा असेन. किंवा निंद्याची सेवन नको माझ्या कानी, बहिरा करून ठेव देवा, बधिर करून ठेव देवा. अपवित्र ती वाणी नको माझ्या मुका, त्याहूनही मुका बराच मी. तर तुकाराम महाराज हे का म्हणतायत असं की मला पापाची वासना डोळ्यामध्ये नको आहे, मला निंदा नाही ऐकायची, माझ्या मुखात अपवित्र वाणी नको आहे? कारण ते म्हणतायत की हे भगवंता नको मज कधी परस्त्री संगती, मला एकच जीवन भेटलेलं आहे, या जीवनामध्ये मला परस्त्री नको आहे. ते आता पुढे काय म्हणतात ती, यापेक्षा जनातून माती उठता भली, यापेक्षा मी मेलो चालेल पण मला ती परस्त्री संगती नको आहे. का नको आहे ते म्हणतात, कारण ते म्हणतात की तुका म्हणे मज अवघ्याचा कंठाळा, की भगवंत मला आता कंठा आलेला आहे, मलाही नको स्वरूप आहे, मलाही पापी भावना नको आहे, पापी वासना नको आहे, काम असं नको आहे, मला द्वेष नको आहे, निंदा नको आहे. का नको आहे? तो माझा कंठा आला मलायचा. जसं एकदा एक छोटीशी कथा सांगून थांबू या ठिकाणी. एकदा पद्मपूर्ण कथा येते पद्मपूर्णामध्ये. एकदा लक्ष्मी आणि नारायण हे वैकुंठात बसलेले असतात आणि त्या ठिकाणी ते खाली पृथ्वीवर पाहत असतात. तर पाहता पाहता नारायण हसतात. हसल्यानंतर लक्ष्मी म्हणते की भगवंत स्वामी तुम्ही का हसला? आता उत्तर दिलं पाहिजे. विचारलंय पत्नीने म्हणल्यानंतर, ते नाही काय नाही असं हसलो मी. नाही नाही तुम्ही सांगा मला, काय थोडं चर्चा पण करणार नाही, तुम्ही सांगा पहिल्यांदा का हसला म्हणून. तर नारायण म्हणतात, हे बघ त्या पृथ्वीवरती दोन मुंग्या मेल आणि फिमेल हे शरीर सहन करतायत. त्यावेळेला लक्ष्मी म्हणते की मग आता ह्यात काय नवीन नाहीये, पती पत्नी आहेत सहन करत असतील. ते तसं नाहीये, ह्या दोन मुंग्या मेल आणि फिमेलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 72,000 वेळा त्यांनी वेगळ्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि 72,000 वेळा त्यांनी तो सहन घेतलेला आहे, तरी पण ते तृप्त झाले नाहीत. हे बघून मला हसू येते, तरी पण ती वासना गेली नाहीये त्यांच्या हृदयातून. हे बघून मला हसू येते. आणि मी हा विचार करतो की हे मुंग्या जे आहेत ते मॅड कधी मॅड वळून पाहतील आणि कधी त्यातून ते मुक्त होतील त्या कामी भावनेतून, हे मी पाहतोय. पण ते होत नाहीत हे मला बघून हसू येते. कितीही चिकटलेली भावना आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मला कंठा आला, नको आता हे सर्व काही, वैतागून अक्षरशः मी आता, मला फक्त काय पाहिजे, तू एक गोपाळा आवडत असे, मला फक्त एक गोपाळ, एक गोविंदजी मला आवडले पाहिजेत, बस मला बाकी काही नको आहे. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज जे म्हणले या ठिकाणी की पापाची वासना श्रवण निंदेचे वगैरे, हे आपण कधी म्हणू शकतो? अर्थात तुकाराम महाराज त्या स्तरावरती आहेत पण आपण ते कधी म्हणू शकतो? परंतु रघुनाथ स्वामी महाराजांच्या प्रवचनात म्हणतात, आपल्याला ही भावना तेव्हाच येईल ज्या वेळेला आपल्याला तो उच्च रस मिळेल. 2.59 नंबर श्लोकात सांगितलेलं आहे, विषया विनिवर्तन्ते निराहारश देहिनम रसोवर्ज रसोपेश परम दृष्टा निवर्तते. ज्या वेळेला या विषयाप्रती रुची कमी होईल आणि उच्च रसला अनुभव येईल त्याच वेळेला आपण अशा प्रकारे आपली भावना व्यक्त करू शकतो. आपण असं म्हणू शकतो, आपण त्या भावनेत राहू शकतो. म्हणून शेवटी आपण पाहिलं आजच्या या प्रवचनामध्ये, आजच्या या चर्चेमध्ये, की अशा प्रकारे पहिल्या घटनेमध्ये पाहिलं की सगरायाचा मृत्यू करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा वध नाही झाला. कारण असं कोणीही कोणाला शाप देऊन कोणाचा मृत्यू होत नाही आहे जर भावनेची इच्छा नसेल तर. त्यानंतर जर अवमान झाला महापुरुषांचा, भले तो महापुरुष नसेल देखील साधारण व्यक्ती आहे, तरी पण त्याचं फळ भोगायला लागतं. उदाहरणार्थ सुरुचीनं ध्रुव महाराजांप्रती केलेला अपराध, त्या ध्रुव महाराज भक्त नव्हते, ध्रुव महाराज नंतर भक्त बनले, त्याचा परिणाम हा सुरुचीला भोगायला लागला, हे आपण पाहिलं. मग या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, ज्या मुखानं आपल्याकडून निंदा होते, द्वेष भावना प्रकट होते, त्या मुखानं आपण वैष्णवांची स्तुती केली पाहिजे, गुणगान केलं पाहिजे, तर आपण यातून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी थोडा वेळ झाला, थांबूया आपण. श्रीमद भागवतम की जय.